श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातला 34वा श्लोक आपण पाहणार आहोत। उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना। श्री भारवाहेन बोले पुराणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी। आता इथं पहा, शेवटच्या चरणात म्हटलंय उपेक्षी कदा, आणि तोच उपेक्षा शब्द पहिल्या चरणातही घेतलेला आहे। उपेक्षा कदा रामरूपी असेना, जे आपल्याला एक खात्री देण्यासाठी पुन्हा तो शब्द वापरलेला आहे की तुम्ही रामाच्या ठिकाणी जर असेल, रामरूपी, रामानाश रामचंद्रांशी संलग्न असाल, निगडीत असाल, त्याच्या चरणावर तुमचा भक्तिभाव असेल, तर उपेक्षा कदा रामरूपी असेना, तर त्याच्या ठिकाणी उपेक्षा संभवत नाही। भगवंत कधीच कोणाची, त्याचं ब्रीदच आहे ना, पतित पावन, अनाथांचा नाथ, हे त्याची विशेषणच आहे, हे त्यांचं वैशिष्ट्यच आहे, असं असताना तो सोडेल कसा? पण आपल्याला विश्वास नाही। उपेक्षा कदा रामरूपी असेना, तेच त्यांनी दुसऱ्या चरणात म्हटलं आहे, जीवा मानवा निश्चयो तो वसेना। पण हा मानव जीव, त्याचा निश्चय होत नाही की राम आपल्या पाठीमागं आहे, खात्री वाटत नाही। कुणास ठोक बा, आहे का नाही कुणास ठोक? मग एखादं बारीकसं संकट जरी असलं तरी लगेच असं कसं झालं? आम्ही देवाचं एवढं करतो, म्हणजे हे देवाचं करतात बरं का, भगवंत आपलं करतात अशी कृतज्ञता नाही आहे, तर आम्ही देवाचं एवढं करतो तरी देवाने असं कसं केलं, आमच्यावर संकट कसं आलं? आम्ही रोज इतक्या माळा ओढतो, माळा ओढतो नामाच्या, तरी परमेश्वराचं आमच्याकडे लक्ष कसं नाही? म्हणजे आपण काय देतो आणि काय मागतो याचा विचार करायला पाहिजे। भगवंताच्या ठिकाणी सर्वस्व द्यायचं आहे आणि मागायचं काही नाही, ह्याच्या उलट आपण काहीच देत नाही आणि सर्व मागत राहतो, हे बरोबर आहे का? बघायला पाहिजे। म्हणून ते म्हणतात रामाच्या ठिकाणी उपेक्षा नाही, त्याच्यावर निष्ठाच नाही आहे। निष्ठा जाऊ दे, विश्वास देखील नाही आहे। वास्तविक विश्वासच सांगितलं आहे, राम नाम आहे बरोबर आहे, एकच नामसुद्धा पाहिजे, पण राम आहे विश्वास मे। तुमचा जर विश्वास असेल तर राम आहेच, आणि वस्तुस्थिती आहे राम आहेच। तो आहे का विचारायचं कारण नाही आहे, तो अखंडच आहे, सर्व ठिकाणी भरून आहे, आत बाहेर आहे, तुमच्याही अणुरेणूत आहे, तुम्हाला बघता येतं का पहा? कारण तोच जर विश्वरूपाने नटलेला आहे, एकोहम बहुश्याम, मी एक आहे, तो अनंत रूपाने नटावं म्हणून जर तोच नटलेला आहे, जसं मातीचा माठ बनवला, माती आहे का त्याच्यामध्ये? अहो मातीचाच तो बनवलेला आहे, तर माती आहे का काय विचारायचं? तसं भगवंतच विश्वरूप झालेला आहे, तर तो आहे का नाही असा प्रश्न का उभारावा? तो आहेच अशी पक्की खात्री ठेवायची आणि त्याला आवाहन करायचं आहे। पण आवाहन करायचं याचा अर्थ सारखं काहीतरी त्याच्याकडे उठलं रे उठलं, हात जोडले, मागायचं, संसारातलं मागायचं, मुलाबाळांचं मागायचं, तब्येतीचं मागायचं, पैशाचं मागायचं। स्वामीजी म्हणत असत की भगवंताला थरकाप होत असेल, आता हा काय मागतो कुणास तो, हात जोडले रे जोडले, ही यादी तयार, काय काय हवं यायची, असं नाही उपयोगी। त्याला जर आपली काळजी, आपण त्याचे दास आहोत, आपण त्याची लेकरं आहोत, तर लेकरांची काळजी आईला नाही का सांगायला पाहिजे का त्याला, मला असं पाहिजे म्हणून किंवा माझी ही गरज आहे म्हणून? तुमचं लक्ष आहे का त्याच्याकडे? बघा त्याचं लक्ष आहे, पण भगवंत हा बापासारखा आहे, जशास तसा। तुम्ही जर काही नीट करत असला त्याची खरंच अंतरकरणापासून, तर पुढचा श्लोकात येईल आपल्याला काय म्हणतात ते। तसं जर असेल तर तो आहे, ना तर ठकास माटक, संत मात्र माऊली, तुम्ही कसंही असा, ते तुमच्यावर प्रेमच करणार, करुणा दया वर्षाव करणार तुमच्यावर. तो असा वागला म्हणून मी असा असं नाही, भगवंताच्या ठिकाणी असं आहे. तू काय पेरलंस ते उगवलं आहे बघ, तुझं कर्म काय झालं बघ, त्याच्याप्रमाणे तुला तोंड द्यायला पाहिजे. काही काही करायचं आणि भगवंताची प्रार्थना करायची. मग ती श्रद्धा राजस तामस सांगितली त्याप्रमाणे झाली. दरोडे घालायला जायचं ते भगवंताला प्रार्थना करून करंगळी कापून रक्ताची धार त्याच्या मस्तकावर धरायची आणि माझा दरोडा यशस्वी हो अशी प्रार्थना करायची. मला स्वतःला नेहमी असा प्रश्न पडतो की दोन भक्त जर एकाच वेळी भगवंताची प्रार्थना करत असतील आणि त्याच्यामध्ये ह्यांनी त्याचा नाश हो म्हणून प्रार्थना करायची आणि त्यांनी ह्याचा नाश हो म्हणून प्रार्थना करायची, भगवंताला प्रश्न पडत असेल की काय करावं, कुठल्या भक्ताचं ऐकावं. पुराणात अशा काही गोष्टी आहेत, ह्या भक्ताचं हे ऐकलं आणि त्या भक्ताच्या द्वारपाळ म्हणून ते दारात उभे राहिले. कारण एका भक्ताचं ऐकल्यामुळे त्याचं नुकसान झालं आहे, पण तोही भक्ती करतो आहे त्यामुळे त्याच्याही पदरामध्ये योग्य ते दान पडलं पाहिजे. कारण भगवंताच्या घरी अन्याय नाही. आपण माणसं अन्यायच करत असतो सारखा, पण त्याच्या ठिकाणी अन्याय नाही. त्यामुळे तो जे करेल ते बरोबर आहे असा पक्का भाव आपला त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे, जीवा मानवा निश्चयो तो वसेना श्री भार वाहेन बोले पुराणे. पुराणात बोललेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, श्री भार वाहेन, मी तुझा भार वाहेन, मस्तकावर भार वाहेन असा शब्द दिलेला आहे भगवंताने. भगवद्गीतेत अशी उदाहरणं आहेत, योगक्षेमम वहाम्यहम, करतो म्हणत नाहीत, योगक्षेम वाहतो म्हणतात भगवंत. पण त्यापूर्वी आपण काय केलेलं असलं पाहिजे तर योगक्षेम वाहणार. अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यं. भगवंत आश्वासन देतात पण त्याच्या आधी काही अटी असतात, त्या जर पूर्ण केल्या तर तुमचा भार मी वाहतो आहे. म्हणून उद्धरेत आत्मना आत्मानं, तुझा उद्धार तू करायचा, मार्ग दाखवतो, पण त्या मार्गाने तू चाललास तर, जसा तोंडापर्यंत घास आणला तर तो चावायचा गिळायचा ते तू करायचं, ते दुसऱ्यांना नाही करायचं, ते काम तू केलं पाहिजे. तसं आश्वासन आहे, तेषाम अहम समुद्धरता भवामी. भगवंताने आश्वासन दिलं. पण कुणाला, ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता. कशापासून, मृत्यू संसार सागरात भवा मी नचिरात पार्थ. आणखी एक अट आहे, मय्यावेशित चेतसाम, ज्यांनी माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा भगवंताने तीच आज्ञा भगवद्गीतेत केलेली आहे, मनमना भव मद्भक्ता भव. मन आणि बुद्धी, मय्यर्पित मनोबुद्धी असं म्हटलेलं आहे पुन्हा. त्यामुळे आश्वासनं अनेक तिने दिलेली आहेत. तसं शेवटी पुन्हा म्हटलं आहे त्याच्या ठिकाणी की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचहा. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन, पण काय कर त्यासाठी, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. तू मला शरण आलास का एकट्याला? तुझी श्रद्धासुद्धा अशी विभागलेली असते, भगवंताच्या ठिकाणी एकवटलेली नाही आहे. पैशावर आहे, इतर माणसांच्यावर आहे, ह्याचा मला आधार आहे, त्याचा मला आधार आहे, आधार नाही, एकच भगवंत, तोच आपला आश्रय, तोच आपला आधार, तो जे करेल ते. असं पक्क आपल्याला वाटतं? नाही वाटत. आपण त्याच्यावर निष्ठा आहे म्हणतो, ती खरी नसते. तशी जर असेल तर त्यांचा उद्धार मी करतो. म्हणून अशी कितीतरी आश्वासनं भगवद्गीतेमध्ये त्यांनी दिलेली आहेत. मत्प्रसादात पराम शांतिम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. माझ्या प्रसादाने तुला शाश्वत शांती प्राप्त होईल. पण कसं काय केल्याने, तर सर्व कर्म माझ्यासाठी जर तू केलीस तर माझा प्रसाद तुला प्राप्त होईल आणि प्रसादाचा परिणाम काय? शाश्वत शांती. बघा, प्रसादाचा परिणाम शाश्वत शांती सांगितले. तुला घर बांधून देतो, तुला मोठी गाडी देतो, तुझा धंदा चांगला चालेल, असलं भगवंत सांगत नाही. कारण त्यांना माहिती आहे सगळं जे आहे हे अशाश्वत आहे. पराम शांतिम जी पाहिजे आहे, शाश्वत शांती, ती तुला मी देतो. भगवंत समोर उभे राहिले तरी काय मागायचं त्यांच्याकडे हे देखील कळलं पाहिजे. ते जर कळलं नाही तर भलतंच काहीतरी मागतो, तेही जातं आणि आपणही जातो एक दिवस. मग काय मागं मिळालं? तुकबाने काय म्हटलं? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला जर काही देणं देणार असेल तर तुझं एक क्षणभर देखील विस्मरण होऊ नये. म्हणून भक्तांना बरोबर माहिती असतं काय मागावं ते, नाहीतर आपण संसारात बुडालेले, त्यांच्या शब्दात म्हणायचं तर किडे, काय मागत असतो, संसारातलं मागत असतो, तसं उपयोगी नाही. श्री भार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. या सगळ्यामध्ये पुन्हा म्हणताय त्यांनी उपेक्षा नाही. म्हणून उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. श्री भार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.